खंड पहिला, पहिले तीन महिने किंवा फर्स्ट ट्रायमेस्टर. पित्याच्या शरीरातील शुक्राणू आणि मातेच्या शरीरातील बीज यांचा संकर होऊन गर्भधारणा होते. मासिक पाळीनंतर साधारणपणे 15 ते 20 दिवसांमध्ये ही गर्भधारणा होते आणि एका पेशीपासून अनेक पेशी उत्पन्न व्हायला लागतात. त्या पेशीसमूहाचा छोटा दाणा गर्भाशयामध्ये स्थिरावतो. गर्भाशयामध्ये या पेशीसमूहाच्या आरोपणाची, त्याच्या स्थिर होण्याची, त्याला आवश्यक ते पोषण मिळण्याची सगळी व्यवस्था तोपर्यंत झालेली असते. ज्यावेळेस गर्भधारणा होते त्यावेळेसच बाळाचं लिंग, डोळ्याचा रंग, केसाचा रंग या गोष्टी निश्चित होतात. गर्भाची सुरक्षितता, पोषण आणि वाढ ह्या दृष्टीने आवश्यक असणारी अशी वार, नाळ आणि गर्भाचं बाहेरचं आवरण याचीही निर्मिती होत असते. या पेशींचा जो एक दाणा असतो त्याची दुसऱ्या महिन्यामध्ये वाढ होते. पेशींची संख्या कित्येक पटींनी वाढते. त्या पेशींमध्ये वेगळेपणा निर्माण व्हायला लागतो. विविध प्रकारचे अवयव, इंद्रिय संस्था निर्माण होण्याच्या दृष्टीने आवश्यक ते बदल होऊन पेशीसमूह वाढायला लागतात. दुसरा महिना पूर्ण होईपर्यंत जवळजवळ सगळी महत्त्वाची इंद्रिय म्हणजे हृदय, मज्जासंस्था, यकृत, अस्थि, स्नायू, पचनेंद्रिय, फुफ्फुसं यांची मूलभूत जडणघडण पूर्ण होते. दुसऱ्या महिन्याच्या शेवटी हृदयाचे ठोकेही पडायला सुरुवात होते. तिसऱ्या महिन्यात या सर्व अवयवांचा अधिक विकास होतो आणि त्यांची कार्यक्षमता अधिक वाढण्याच्या दृष्टीने जे काही बदल आवश्यक असतात ते होतात. त्यांचा आकारही थोडा वाढतो. तिसऱ्या महिन्याच्या अखेरपर्यंत त्या गर्भाला बाह्य आकारही प्राप्त होतो आणि बाळाची अगदी छोटी प्रतिकृती गर्भ म्हणून वाढू लागते.